विविध भारती पुणे माधुरी कुलकर्णी सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे शहर आणि जिल्ह्याला आज मुसळधार पावसानं झोडपून काढलं. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून शहरातले अनेक रस्ते जलमय झाले आहेत. ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आहे. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून धरणातून मुठा नदीपात्रात सुरू असलेल्या विसर्गात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरात धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाची संततधार सुरू आहे. धरणातून करण्यात येणाऱ्या विसर्गामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन महापालिका प्रशासनानं केलं आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावं लागलं तर त्यांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागानं तात्काळ कार्यवाही करावी, जलद प्रतिसाद पथकानं दिवसरात्र नदीकाठ परिसरावर लक्ष ठेवावं असे निर्देश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत. दरम्यान येत्या 24 तासातही पुणे शहर परिसरात जोरदार पावसाचा अंदाज आहे तर पुणे घाट क्षेत्रात तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. केंद्र सरकारच्या विंड्स म्हणजे वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डेटा सिस्टीम या प्रकल्पाअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र सुरू करण्यात येत आहे. याद्वारे हवामान विषयक अचूक माहिती संकलित करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे. पुणे जिल्ह्यात 1390 ग्रामपंचायतींमध्ये हे केंद्र कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळ यांनी दिली. पुणे महापालिकेच्या बर्न गार्डन पाणी पुरवठा विभागात अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे येत्या गुरुवारी या केंद्रातून होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. यामुळे येरवडा संगमवाडीसह विविध भागांचा पाणी पुरवठा बंद राहील. शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबानं पाणी पुरवठा होणार असल्याचं पुणे महापालिकेनं कळवलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या वतीनं नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या एप्रिल आणि मे महिन्याच्या आरोग्य कार्यक्रमांच्या क्रमवारीत पिंपरी चिंचवड महापालिका राज्यात अव्वल स्थानावर आहे. या क्रमवारीत मातृत्व आरोग्य, बाल आरोग्य, लसीकरण, कुटुंब नियोजन, आयुष्मान भारत आणि आरोग्य कल्याण केंद्र, एचआयव्हीएस, आशा कार्यक्रम तसंच प्रशासन आणि वित्तीय व्यवस्थापन अशा महत्वाच्या निर्देशकांचा समावेश होता. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाण पुलाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या बुधवारी करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून 277 कोटी रुपये खर्चाच्या या उड्डाण पुलाची उभारणी करण्यात आली आहे. उद्या हा उड्डाण पूल रहदारीसाठी खुला करण्यात येईल. ग्लोबल गणेश फेस्टिव्हलमध्ये झालेल्या ग्लोबल गणेश करंडक 2024 या जागतिक स्पर्धेत स्पेनचं बार्सिलोना इथलं महाराष्ट्र मंडळ आणि युगांडाचं बेंजामिन तुमसे वेगिये मंडळ विजेते ठरलं. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ लवकरच होणार असल्याचं आयोजकांनी कळवलं आहे. गणेशोत्सवासाठी पुणे महापालिका मध्यभागातील पेठांसह त्या भागांना जोडणारे रस्ते खड्डेमुक्त करणार आहे. त्याचबरोबर सार्वजनिक स्वच्छतागृहांची रोज 3 वेळा स्वच्छता केली जाणार आहे. विविध ठिकाणी 400 ते 500 फिरत्या स्वच्छतागृहांची सोय केली जाणार आहे. विसर्जन घाट स्वच्छ केले जाणार आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जेएम प्रदीप चंद्रन, पृथ्वीराज बीपी यांनी आज विभाग प्रमुखांची बैठक घेतली त्यावेळी हे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मिळकतकर कमी करून देण्याचे किंवा थकबाकी कमी करून देण्याचे खोटे दावे करून नागरिकांकडून पैसे उकळणाऱ्या व्यक्तींशी कुठल्याही प्रकारची आर्थिक देवाणघेवाण करू नये असं आवाहन पुणे महापालिकेनं केलं आहे. आपला मिळकतकर पुणे महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा पालिकेच्या नागरी सुविधा केंद्रातून भरावा असं आवाहन महापालिकेनं केलं आहे. पिंपरीतील आर्य समाज संस्थेच्या वतीनं गेल्या 25 वर्षांपासून राज्यस्तरीय श्रावणधारा कवी संमेलन आयोजित केलं जातं तसं सामाजिक कार्यकर्त्यांना गौरवण्यात येतं. यंदाचं रौप्य महोत्सवी राज्यस्तरीय श्रावणधारा कवी संमेलन आणि कार्यगौरव पुरस्कार सोहळा नुकताच झाला. नांदेड इथल्या ज्येष्ठ लेखिका वर्षाराणी मुस्कावाड या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. समाजभान जपणाऱ्या कवींना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना पुरस्काराच्या रुपानं प्रोत्साहन देण्याचं आर्य समाज संस्थेचं काम अभिमानास्पद आहे असं त्या म्हणाल्या. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.